नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मंत्री विश्वजीत राणे हांच्या दोना पावलाच्या घराचेर मोर्चा व्हेल्ल्या प्रकरणात पणजी पुलिसांनी एफआयआर दाखल केला. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन कला अकादमीत 42वो संगीत महोत्सव चालू आसा. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी पेडणेच्या रेंदेराक माड पाडपा खातीर मशिना दिला. गोय सरकाराच्या कृशी संचालनालयान आयतारा 1 मार्च 2026 दिसा नारायणदेव देवस्थान सुर्ला हांगा कृशी मेळावो आनी शेतकार गौरव सुवाळो आयोजीत केला. आता पुराय खबरो. पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकार हांणी पेडणेच्या रेंदेराक माड पाडपा खातीर माडार चढपाक लागपी मशिना दिला. रेंदेर आपल्या जिवाक धोको पत्कारून माड पाडपाचे काम करता. तांचे काम ह्या अत्याधुनिक मशिनाच्या उपेगान सोपे करपाच्या हेतान आपणे ही मशिना वाटल्या अशी माहिती ह्या वेळार आमदार प्रवीण आर्लेकार हांणी दिल्या. शेतकी खात्यान रेंदेरा खातीर विमो येवजण चालीक लायल्या. रेंदेराचे काम करपी नागरिकांनी ह्या येवजणेचो लाभ घेवचो अशे आवाहन तांणी केला. हे शिवाय रेंदेराची भुरग्यांनी बरे उच्च शिक्षण जावन आपल्या आवय बापायचे नाव वयर काढचे अशे आर्लेकार हांणी म्हणला.
आयज नाल पाडून जे आपल्या फॅमिली ताका गव्हर्मेंटान खऱ्यांनीच बरें बरो सपोर्टूय दिल्लो आसा. जे आयज तेंची रिक्स आसा पळय वयरसून पडलो जाल्यार गव्हर्मेंट तांकां इन्शुरंसूय दिता त्या बाबतीत. आनी फॅमिली बरी आसची आनी तेज्या फॅमिलीक बरी शिकची भुरगीं बी तेंची आनी बरे तेंच्यांनी आपल्या बापायचे नाव वयर काडपाची खूप गरज आहा. जे आयज मेहनत करता पळय ते फकाणाची कामां न्हू, जे माडार चडप आनी इतले 1 आनी 2 माडार चडना ते दिसाक गेले जाल्यार 10-15 माडार चडन तेंकां ते कितें तरी दिसावडो.
इतले मजगती आमच्या कामाक हातभार लायिल्ल्या खातीर आमी आमदाराचे उपकारी आसात अशी प्रतिक्रिया थळाव्या रेंदेरांनी दिल्या. जाल्यार नाल्लाची म्हारगाय आता तेंगशी गाठीत आसा. बारीक नाल्ल 30 ते 35 रुपया, मध्यम 40 ते 45, जाल्यार मोठो नाल्ल 50 आनी 60 रुपया जाला. नाल्लाच्या म्हारगायेचेर नियंत्रण हाडचे म्हणून राज्यभरातल्या लोकांकडल्यान मागणी जाता. मंत्री विश्वजीत राणे हांच्या दोना पावलाच्या घराचेर मोर्चा व्हेल्ल्या प्रकरणात पणजी पुलिसांनी विरोधी फुडारी युरी आलेमांव, आमदार कार्लोस फेरेरा, वेन्सी विएगस, क्रूज सिल्वा, आरजीपी अध्यक्ष मनोज परब हांचे सयत 1200 ते 1500 लोकां आड एफआयआर दाखल केल्या. हातूंत बेकायदेशीर आंदोलन करप, मंत्री विश्वजीत राणे हांच्या घराचेर चलून वचप, रस्तो आडावप अशी कारणां दिल्यात. फाटल्या शेनवारा आमदार विरेश बोरकार हांणी सांत आंद्रे मतदारसंघात कलम 39A खाला प्रस्तावित झोन बदल रद्द करपाची मागणी केली. तांणी पाळे शिरदोणच्या थळाव्या वांगड्या खात्याच्या पाटो वेल्यान कार्यालयांत थंयच बसून आंदोलन केले. उपरांत बोरकार हांणी आपली मागणी पुराय जायसर आमरण उपोशण करपाचो निर्णय घेतलो. ताका काँग्रेस आनी आप आमदारांनी तेको दिलो. ते प्रमाण सोमारा 23 फेब्रुवारीक नगर नियोजन कायद्यांतलो कलम 39A रद्द करपाची मागणी करपा खातीर आझाद मैदान ते राणे हांच्या घरा मेरेन मोर्चा काढलो. आंदोलक कितलीशीच वरां राणे हांच्या निवासस्थाना मुखार बसून रावले. आंदोलनात वांटो घेवप्या आड कारवाय करतले अशी शिटकावणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्ली. भारतीय लष्कर भरती नोंदणी प्रक्रिया 13 फेब्रुवारी सावन सुरू जाल्या आनी ती 11 एप्रील मेरेन चालू उरतली. ही भरती लष्कराच्या खाला अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर तंत्रीक, अग्निवीर क्लार्क, अग्निवीर वेपारी या पदा खातीर जातली. इच्छूक उमेदवारांनी दिल्ल्या काळा भितर www.joinindianarmy.nic.in या संकेतथळाचेर ऑनलाईन अर्ज करू येता. सध्या कला अकादमीत सुरू आशिल्ल्या वेगवेगळ्या कोर्सावरवी 600 शिक्षण घेतात अशे कवळेकर हांणी मेळाव्याक मार्गदर्शन करतना सांगले. तशेंच आदी बंद केल्ले उपक्रम बेगीनूच सुरू करतले अशी कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत कवळेकर हांणी म्हायती दिल्या. आयज कला अकादमीच्या स्थापणूक दिसाची कार्यावळ जाली. त्यावेळार कला अकादमीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत कवळेकर मुखेल सोयरे ह्या नात्यान उलयताले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
कला अकादमीचो दर्जो भारतभर उच्च आसा. कला अकादमी वरवीं कलाकारांची उदरगत तशेंच गोंयान कले खातीर काम करपाची मोख सरकारान दवरल्या अशें कवळेकर हांणी म्हणला. ह्या वेळार कला अकादमीचे विद्यार्थी कर्मचारी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले.
कला अकादमी म्हणजे एक मोठी संस्था. आज कला अकादमी मोठी संस्था ही आमकां गोंयकारांक खबर आसाच, महाराष्ट्रा खबर आसाच, पूण दिल्ली सारके भागांत गेले उपरांत सुद्धा कला अकादमीचो दर्जो कितलो मोठो आसा तो आमकां कळटा. पूण उच्च संस्था ज्या प्रत्येक ल्हान मोठी संस्था आसा तेजो पुताचो आदर्श म्हणून ते आमच्या कला अकादमीन पळयतात. आमकां आयकूं येता खंय गेल्ले कडेन ती कला अकादमी भितर कोणी केदो व्हड आर्टिस्ट जर हांगा पर्फॉर्म करता तेकाय हांगा पर्फॉर्म करता असो गर्व बसूं जाता की आपूण खंय केले, इराणी मंगेशकारा हॉला भितर केले, की अशे पद्दतीन तांकां गर्व फील जाता.
28 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन कला अकादमीन 42वो सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव चालू आसा. आयज सांजे वेळा 5 वरांचेर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी ह्या महोत्सवाचे उक्तावण जाले. थळाव्या आनी देशभरांतल्या नामनेचे कलाकार ह्या महोत्सवांत शास्त्रीय संगीत आनी नाच सादर करतले अशें कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत कवळेकर हांणी सांगले. पणजे जाल्ले पत्रकार परिशदेंत ते उलयताले. कांय कारणांक लागून फाटलीं 3 वर्सां हो महोत्सव घडोवन हाडूंक नाशिल्ल्याचें कवळेकार हांणी सांगलें. ह्या वर्सा हो महोत्सव घडोवन हाडपाचें थारायलां. उक्तावण सुवाळ्या उपरांत गोंयच्यो पल्लवी पाटील हांणी शास्त्रीय गायन सादर केलें. हाचे उपरांत सांजे वेळा 6:30 वरांचेर मुंबयचे भाग्येश मराठे हांणी गायन सादर केलें. 1 मार्चाक गोंयच्यो शकुंतला भरणे सकाळीं 10:30 वरांचेर गायन सादर करतल्यो. रातच्या 11:45 मिनटांचेर छत्तीसगडांतल्यान आर्या नांदे ओडिसी नाच सादर करतल्यो. 1 मार्चाक सांजे वेळा 4:30 वरांचेर किशोर तेली आनी बुद्देश तालकर हांचे मदीं जुगलबंदी पळोवपाची संद मेळटली. सांजे वेळा 5:45 मिनटांनी दिल्लींतल्यान मीता पंडीत शास्त्रीय गायन सादर करतल्यो. सांजे वेळा 7:30 वरांचेर रघुनंदन पणशीकार गायतले. रोहिदास परब, अमर मोपकार, शैलेश गांवकर, मयंक बेडेकर, उदय कुलकर्णी, सुभाष फातर्पेकर, दत्तराज सुल्लीकर, दत्तराज म्हाळशी, वसंत गांवकर आनी वसीम खान ह्या महोत्सवाक साथ दितले अशें कवळेकार हांणी सांगले. गोंय सरकाराच्या कृशी संचालनालयान आयतारा 1 मार्च 2026 दिसा नारायणदेव देवस्थान सुर्ला हांगा कृशी मेळावो आनी शेतकार गौरव सुवाळो आयोजीत केला. सकाळी 10 वरांचेर सुरू जावपी कृशी मेळाव्याच्या कार्यक्रमाक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे मुखेल सोयरे म्हणून उपस्थित रावतले. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी सामुदायिक शेती प्रकल्पांचे उक्तावण जातले तशेंच शेतकारांक पुरस्कार भेटयतले. ह्या मेळाव्यान मुखेलमंत्री नारायणदेव शेतकारी संघटना, सुर्ला माऊली शेतकारी संघटना, मणकुरे कंतोर खजान शेतकारी संघटना, आमोणा आनी कोले खजान शेतकारी संघटना, कुडणे ह्या शेतकारी संघटनाच्या शेती लागवड प्रकल्पांचो शुभारंभ करतले. कृशी संचालनालयान संचालक संदीप फळदेसाय आनी विभागीय कृशी अधिकारी यशवंत गावस शेतकारांक तांच्या वतीन शेतकारांच्या फायद्यां खातीर अंमलबजावणी करपाक येवपी येवजण्यांची म्हायती दितले आनी शेत लागवडी विशीं मार्गदर्शन करतले. गोवा राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळ GSERT गोंय मुख्याध्यापक संघटनेच्या सहकार्यान लोकभवन दोना पावला हांगा 1 दिसाचो राष्ट्रीय परिसंवाद घडोवन हाडलो. संस्थांचे फुडारपण घटमूट करपाच्या आनी राज्यांतल्या शाळेच्या शिक्षणाचो एकंदर दर्जो वाडोवपाच्या हेतान हो परिसंवाद आयोजित केल्लो. शाळांचे फुडारपण शिक्षणीक भूंयवर्णांत बदल करपाचो एक मार्ग ह्या विशयाचेर परिसंवाद जालो. ह्या कार्यक्रमांत शिक्षण तज्ञ, शाळा मुखेले, शिक्षक आनी मुखेल भागदारकांक एकठांय हाडून सहकार फुडारपणा वरवीं शाळेचें शिक्षण घटमूट करपाचेर विचार केलो. अभ्यासक्रमांत सुधारणा, संस्थांनी फुडारपणाची पद्दत, वेवस्था पातळीचेर सहकार आनी राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020 गोंयच्या संदर्भांत प्रभावीपणान चालीक लावपाचेर चर्चा जाली. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजेंत चडांत चड तापमान 33.2° सेल्सियस नोंद जाला, जाल्यार उण्यांत उणें तापमान 20.2° सेल्सियस नोंद जाला. साखळीच्या इगल स्पोर्ट्स क्लबान आयोजित केल्ल्या इगल प्रिमियर लीग T20 लेदरबॉल क्रिकेट सर्तीन आरव इकरा आनी सुर्ला सुपर किंग्स पंगडान जैतिवंत जाले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. मंत्री विश्वजीत राणे हांच्या दोना पावलाच्या घराचेर मोर्चा व्हेल्ल्या प्रकरणात पणजी पुलिसांनी FIR दाखल केला. 28 फेब्रुवारी ते 1 मार्च मेरेन कला अकादमीन 42वो सुरश्री केसरबाई केरकर संगीत महोत्सव चालू आसा. पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकार हांणी पेडणेच्या रेंदेराक माड पाडपा खातीर मशीन दिला. गोय सरकाराच्या कृषी संचालनालयान आयतारा 1 मार्च 2026 दिसा नारायणदेव देवस्थान सुर्ला हांगा कृषी मेळावो आनी शेतकार गौरव सुवाळो आयोजीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकूंक मेळटलें. नमस्कार.